चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 9 ऑक्टोबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज मध्यम मागणीसह बाजार स्थिर होता। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3115 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3255 रुपये ते 3306 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3415 रुपये ते 3565 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3255 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3355 रुपये राहिला। कोलकाता, M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3845 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3340 रुपये ते 3470 रुपये होता, तर M30चा व्यापार 3415 रुपये ते 3440 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामधील 150 कमी इक्युमजा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 3.4480 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.247 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $3.30 ते $3.22 राहिला। एक्सपॅक्ट्रीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2070 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.060 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.0774 झाला। क्रूड फ्युचर्स 3791 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $5.326 होते। इक्विटी, मोदी सरकारने महागाई भत्त्यात 5% ते 17% वाढीची घोषणा केली। गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना मिळाली आणि त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला उचल मिळाली। BSE सेन्सेक्स 6.45.97 अंकांनी खाली येऊन 3.8177.95 अंकावर, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 1.86.90 अंकांनी खाली आला आणि 1.1313.30 वर थांबला।